सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आजूबाजूची परिस्थिती कधी कधी आपल्या प्रचंड विरोधात जाते, आणि असं तेव्हा मुख्यत्वे करून होतं जेव्हा आपल्याला आपलं कार्यक्षेत्र जे असतं तिकडं असं काहीतरी काम दिलं जातं ज्यामध्ये आपली अजिबात महारथ नाहीये, ज्या कामाचा आपल्याला गंध सुद्धा नाहीये. तसंच काहीतरी केतन सोबत घडलं होतं. केतननं जॉब जॉईन केला, मार्केटिंग करायचं असं त्यानं ठरवलं. त्याला चांगलं माहिती होतं मार्केटिंगसाठी जो पिंड आवश्यक असतो तो पिंड आपला नाहीये, पण तरी सुद्धा नोकरी मिळत नाहीये, गरज आहे, आता काय करायचं, म्हणून त्यांनी तो जॉब स्वीकारला. पण इतक्या अडचणी आल्या, म्हणजे मार्केटिंगमध्ये जे म्हणतात की जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून तुम्हाला काम करावं लागतं, कोणी काहीही बोललं तर ऐकून घ्यावं लागतं. एक तर आपल्याला ऐकून घेण्याची सवय नसते, ही सवय नडली. दुसरी महत्वाची सवय नडली ती म्हणजे कन्व्हिन्सिंग पॉवर, तीच नाही आहे मुळात. माझं प्रोडक्ट बेस्ट आहे, हे चांगलं आहे, हे कन्व्हिन्स करावं लागतं, ही पॉवर नाही. कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये होत्या. आणि फ्रस्ट्रेट झाला होता, म्हणजे अक्षरशः रोजच्या बॉसच्या शिवाय ऐकणं आणि अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात करून सगळे जे क्लायंट्स आहेत, सगळ्या ज्या मीटिंग्स आहेत, तिथे सुद्धा निंदा, नालस्ती, नाचक्की सगळं सहन करणं हे त्याच्याही आयुष्यात घडत होतं. पण त्याला जो कलीग मिळाला त्यानं त्याला त्याचं ग्रूमिंग करायला सुरुवात केली, समजवून सांगायला सुरुवात केली गोष्टी. आणि आजच्या तारखेला सिच्युएशन अशी आहे त्याच्या कंपनीमध्ये की त्याचं टार्गेट फार आधी पूर्ण होऊन जातं आणि आता तो हेड होऊन बसलेला आहे संपूर्ण मार्केटिंग डिपार्टमेंटचा. व्हेरी गुड. मॉर्निंग नंबर वन मध्ये ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी नाही, मला जमत नाही पण मी करीन चिकाटी, आणि हो होईल का होणार नाही, नक्की होईल, हा विचार महत्वाचा होता असं आपल्या लिस्नरनं सांगितलंय. तुमच्याकडे आहे अशी एखादी स्टोरी? 6601935 नंबर आहे, शेअर करताय तुम्ही. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.